केवळ ब्रह्मनि मूर्ति ए समझण दृढ थाए
ಕರಿ ಶಕೇನ